जरी आपण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून 60व्या दशकाचा श्री गणेशा केला असेल ना आपल्या चर्चेत, तरी खरं बघायला गेलंस ना संग्राम, तर हे काही दशक भारताला काही फार लाभलं नाही. म्हणजे तूच विचार कर, आता 500चं धरण फुटलं 61 साली, 1000 लोकांनी प्राण गमावले, चीनबरोबरचं युद्ध झालं 62 साली, परत 67 साली चीनबरोबरच सीमेवरती चकमकी घडल्या, पाकिस्तानबरोबर युद्ध झालं 65 साली, 64 ते 66 अशी 2 वर्ष गव्हाचं पीक फसलं, आपल्याला अमेरिकेकडे भीक मागायला लागली आणि लिटरली म्हणजे PL 480 नावाचा त्यांच्या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला गहू आणि कडधान्यही त्यांच्याकडनं घ्यायला लागली, हिंदी भाषेविरुद्ध दक्षिणेत आंदोलन तीव्र झालं, त्यात मृत्यू झाले काही लोकांचे, धनबादमध्ये 65 खाण कोसळून 274 कामगार गेले, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आणि मी म्हणतो सुदैवाने अखेरच्या वेळेस आपल्याच वायुसेनेने आपल्याच हद्दीत आपल्याच लोकांवर म्हणजे आयझॉल मिझोरामवर हे बॉम्ब हल्ला केला 66 साली, कोयनानगरच्या भूकंपात 180 बळी आणि 3000 लोक जखमी झाले 67 साली, नक्षलवादाची सुरुवात झाली जी आजही आपल्याला खुपते 1967 सालपासून, किळणवेमणी नावाच्या तमिळनाडूमधल्या छोट्या एका गावात 44 दलितांना जीवे जाळले, हे 68 सालची गोष्ट. त्यानंतर 64 सालमध्ये नेहरू गेले, हा खूप एक मोठा फटका होता मला वाटतं भारताला, कारण नेहरूंवर आपली खूप एक मदार अशी आपली अवलंबून होती. लालबहादूर शास्त्री त्यानंतर लगेच 66 गेले, होमी भाभांचा विमान अपघातात त्यानंतर लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर 13 दिवसात परत 66 मृत्यू झाला, सेनापती बापट, आचार्य अत्रे आणि अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्राचे जे 3 खंबे आधारस्तंभ होते ते गेले. म्हणजे दशक संपेपर्यंत भारत आणि महाराष्ट्र अगदी वेगळा दिसायला लागला होता. बाकी म्हणा काही दुःखद घटना घडल्या, आता म्हणजे राम गोपाल वर्मा, नवज्योत सिंग सिद्धू आणि अक्षय कुमारचा जन्म झाला 62, 63 आणि 67, फेमिनिया मिस इंडियाची स्थापना झाली 65 आणि मनोज कुमारचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण झाले, म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट 1957 फॅशन हा आपटला बरं का, आणि दुसरा 58 सहारा तोसुद्धा पडला, पण त्यानंतर मात्र 3 ते 9 जे त्यांचे सगळे चित्रपट होते ते सुद्धा सगळे फ्लॉप झाले रे. असो संग्राम मी गंमत करतोय बरं का. नंतर त्यांनी काही सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत आपल्याला, म्हणजे वो कौन थी, शहीद, पत्थर के सनम, उपकार, पुरवर पश्चिम, रोटी कपड्यावर मकान, क्रांती, असे देशप्रेमाने ओथंबलेले कलाकृत्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि 2004 ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा बाकी सिनेकलाकारांच्या कितीतरी अगोदर दूरदृष्टी ठेवून राजकारणात भाजपमध्ये सामील झाले. पण जोक सपाट, 1960 हे काही कारणांमुळे भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी लाभदायीसुद्धा ठरलं बरं का. म्हणजे 47 जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली साक्षरता केवळ 12% एवढी होती आणि आयुर्मान म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी ही अवघी 40.53 एवढेच वर्ष म्हणजे 41 वर्षाच्या खाली एवढी होती. आपल्याला ताबडतोब या 2 कमतरतांचा म्हणजे काहीतरी उपाय शोधण्यासाठी गरज होती पटकन आणि लागूही करायचा होता तो. म्हणजे 51 ते 61 पहिल्या 5 इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापना झाल्या, त्यानंतर 56 AIMSची आणि 61 पहिल्या 2 इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे कलकत्त्यात आणि अहमदाबादमध्ये स्थापना झाल्या आणि 61 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचीसुद्धा स्थापना अहमदाबादमध्ये झाली. त्या आणि मग काय अजून कुठली चांगली बातमी, तर उत्तरेकडे हरित क्रांती झाली याच दशकात, भारत धान्याच्या बाबतीत बराच आत्मनिर्भर झाला. 60व्या दशकात चंदेरी क्रांती म्हणजे पोल्ट्री, डॉक्टर बी व्ही राव अर्थात वेंकीजचे संस्थापक ज्यांना फादर ऑफ पोल्ट्री फार्मिंग आपण असं ओळखलं जातो ते आहेत तेलंगणाचे, पण वेंकीज हे नक्कीच आपण पुणेरी असं समजून चालतो. त्यांनी कुक्कुटपालनाची सुरुवात आणि जलद वाढ हे केल्यामुळे अवघ्या 9 वर्षात आपण पोल्ट्रीमध्ये जगात 3 क्रमांकावर आलो. नंतर 70च्या दशकात पश्चिमेकडे म्हणजे गुजरातपासून श्वेतक्रांती किंवा ऑपरेशन फ्लड झाले, महाराष्ट्रात कॉपरेटिव्ह पद्धतीने साखर उत्पादनाची सुरुवात झाली, नंतर याच कॉपरेटिव्ह चळवळीने महाराष्ट्राच्या राजनितीलासुद्धा खूप योगदान दिलंच आहे ते काय सांगायची गरज नाही. तसंच अणुऊर्जेतून वीज निर्मिती ही सुद्धा तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशनच्या 28 ऑक्टोबर 1969 उद्घाटनानंतर भारतात चालू झाली. ऑगस्ट 63 एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड म्हणजे ज्याच्या नंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विलिनीकरण करण्यात आलं त्याची स्थापना झाली, भारत सरकारने केली आणि भारतीय बनावटीची पहिलीच MiG-21 विमानं भारतीय वायुसेनेत रुजू झाली. बरं, अजून काय चांगली बातमी की सतत युद्धामुळे किंवा युद्ध सदृश परिस्थितीमुळे आपल्या सैन्यामध्ये एक प्रकारची तयारी किंवा आपण प्रॅक्टिस म्हणू अशी झाली. आपल्याला किती सैनिक कुठे लागतात, किती दारुगोळा लागतो, कुठे व किती वाहने, किती रणगाडे, किती विमानं, कुठे बोटी पाहिजेत, कशा पाहिजेत, या सगळ्याचा अंदाज आपल्याला यायला लागला. आणि आपल्या राजदूतांना आणि मुत्सद्द्यांना आपल्यासमोर आव्हान आल्यानंतर कुठले देश आपल्याबरोबर उभे राहतात आणि कुठले आपल्याविरुद्ध किंवा कुठले तटस्थ वगैरे वगैरे याची एक जाणीवसुद्धा झाली. त्याचमुळे नंतर हरित क्रांती, श्वेत क्रांती, आत्मनिर्भरता, 70व्या दशकात 71च्या युद्धाचा दणदणीत आपला विजय आणि 74चा स्माइलिंग बुद्धा, अणुबॉम्ब चाचणी, हे सर्व आपल्याला लाभलं आहे या दशकात केलेल्या आणि झालेल्या गोष्टींमुळे असं म्हणायला काही हरकत नाही. तर ह्या झाल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या घडामोडी 60व्या दशकातल्या. आता आपण बघूया जगात काय घडत होतं त्यावेळेस.